हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे श्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रूप च मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मऋतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौ हि च मे पष्ठवाच मे पष्ठौ हि च म उक्षा च मे वशा च मऋषभश्च मे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् पानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पतागम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सब भक्त रेवतीताई जेने आपल्याला आज सांगणार आहे।
हरी हरी। डॉक्टर स्वामी स्वरूपानंदांच्या एक दोन तीन आठवणी तुम्ही सांगाल हे झाल्यानंतर का नंतर पुन्हा कधी तुमच्या घरी स्वामीजी राहत होते तुमची ती सोमवारची कटिंगची आठवण अशा काही गमतीशीर आठवणी देखील सांगू शका सांगाल चालेल। हा
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। जरा खाली कर एकोणीसशे एक्याण्णव साली पूजनीय स्वामीजींना पॅरेलिसिसचा अटॅक आला। त्यावेळी त्यांच्या या दुखण्याने साधक विश्वावर दुःखाचे सावट पसरले। पूजनीय स्वामीजी जोशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते। आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये गेलो। स्वामीजी कॉटवर पडून होते। आई तेथील काही आवरावर करत होत्या। मी समोरील कॉटवर बसले। त्यांची विकलांग अवस्था बघून आमच्या डोळ्यात एकदम पाणी तरळले। स्वामी मला म्हणाले, आनंदात आहेस ना? मी होकाराची मान डोलावली इतकेच। स्वामींना मला सुचवायचे होते की मी आनंदात आहे, मी आनंद स्वरूपच आहे, तसेच तुम्हीही राहा। शरीराला काही झाले आहे आता तरी घाबरून जाऊ नये। त्यांच्या बोधाकडे पाहून आमच्या एका डोळ्यात आनंद परंतु दुसऱ्या डोळ्यात मात्र अश्रू होते हे निश्चित। 7-8 दिवसांनी स्वामीजी घरी आले। घरी आल्यावर ते पडून होते। काही काळ विश्रांती घेणे त्यांना जरुरीचे होते। त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांचा राबता थोडा कमी झाला होता, परंतु थोडे लोक अधूनमधून नुसतं भेटून जात। मीही एकदा गेले होते। ते कॉटवर पडून होते। उजवी बाजू पूर्ण अधू झाली होती। चेहऱ्यावरही आणि बोलण्यावरही या अटॅकचा परिणाम जाणवत होता। मला फार वाईट वाटले। मी अस्वस्थपणे कॉटच्या शेजारी जमिनीवर पायांच्या चवड्यावर बसले. मी त्यांना विचारले, आमच्यामुळे झालं ना हे सर्व? ते अगदी शांत होते. ते उत्तरले, तुमच्यामुळे असं काही झालं नाही. केंद्राच्या कामाच्या सततच्या कष्टांमुळे हे सर्व झाले. मी विचारलं, या तुमच्या कष्टावर पाणी तर नाही ना पडणार, आम्ही नीट वागायला हवं. त्यावर त्यांनी मोठं आश्वासक उत्तर दिलं, नाही नाही पाणी नाही पडणार, जे इथे येत राहतील त्यांचं कल्याणच होईल. 1993 आसपास सौ सरला मातोश्रींवर एक मोठे संकट कोसळले. त्यांना कॅन्सर सारखा गंभीर आजार झाला. परंतु अगदी सुरुवात होती हे सुदैव होते. त्यावेळी आईना केमोथेरपी सुरू होती. या ट्रीटमेंटच्या दरम्यानही त्या अतिशय शांतपणे सर्व सहन करून आपली कामे नित्याप्रमाणे करत होत्या. तीही या उतार वयात. त्या दोघांचेही नित्यक्रम पूर्वीप्रमाणे सुरू होते. या प्रसंगाला त्या दोघांनी विरोधार्थपणे आणि हसत मुखाने तोंड दिले. त्या दरम्यान मी एकदा स्वामीजींकडे गेले होते. कॅन्सरचा विषय निघाला. ते मला म्हणाले, कॅन्सर हा एकाएकी होत नाही. आपल्या शरीरातील पेशींमध्ये काही बदल होतात, त्यामुळे काही काळाने कॅन्सर होऊ शकतो. समोर रामाच्या तसबिरीकडे बोट दाखवत ते म्हणाले, रामचंद्र बसले आहेत ना, करतील तिचे रक्षण, तिला काही होणार नाही. सरलाताई खूप सहनशील आणि कणखर आहे. स्वतःचे एक बोट स्वतःच्या दंडाकडे निर्देशित करत म्हणाले, विषच आहे ते किमोचे औषध, म्हणजे ते आपल्याच अंगात टोचून घ्यायचे. चांगले पेशीही मरतात त्यामुळे. हे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर आईंविषयीचे कौतुकाचे भाव होते, तसेच कातरता दाटून आली होती. या ट्रीटमेंटमुळे आईंचे खूप केस जात होते. एक वीग आईंसाठी आणायला स्वामीजींनी सांगितला. आईही तो वीग घालत. थोडासा आधुनिक वर्णाचा तो वीक आईंच्या चेहऱ्याला खूप शोभून दिसत असे. एक दिवस दुपारी त्या काम करत असताना मी तिथे गेले. इतक्यात आतून बाहेरच्या खोलीत स्वामीजी आले. म्हणाले, सरला पहिला हा वीक चांगला दिसतो नाही, कशी मॉडर्न दिसती आहे. हे ऐकून त्या म्हणाल्या, मॉडर्न कसली, इतकं वय झालंय आता माझं. नाही नाही, तुझा उत्साह तरुणांसारखाच आहे, स्वामीजी हसत म्हणाले. आणि माझ्याकडे वळून म्हणाले, या वयात तुम्हाला असे करणे जमेल का काम? इतक्या गंभीर प्रसंगातही ते दोघे किती प्रेमाने सकारात्मकतेने राहत. त्या सकारात्मकतेला विनोदाची झालर लागलेली असे, त्यामुळे दुःखाची बोध जाणवत नसे. माझ्या पाठीमागच्या भावाचे लग्न ह्या दरम्यानच झाले होते. सामान्यता इतरत्र चालते त्याप्रमाणेच काही कुरबुरी त्यांच्यात चाललेल्या होत्या. काही समज गैरसमजांचे गोंधळ होते. आता मर्यादेच्या बाहेर हे जाईल की काय अशी अकारण धास्ती मला वाटत होती. त्या गोंधळाने मला एका रात्री झोप लागेना. दुसऱ्या दिवशी नेमके स्वामीजींकडे जाण्याचा योग आला. मी त्यांना माझ्या भावाविषयीची गोष्ट सांगितली आणि रात्री काळजीने नीट झोप लागली नाही हेही सांगितलं. स्वामीजींना थोडं हसू आलं. ते म्हणाले, इतकी चिंता करायला कशाला पाहिजे, संसारात असे चालतेच. अफजल खान तलवार घेऊन चाल करून आला होता की काय अंगावर, इतके घाबरू नये. मग 2 मिनिटे ते थांबले. खिडकीतून नजर बाहेर टाकत ते पुन्हा बोलू लागले, संसारात असे काही ना काही घडतच असते. छोट्या छोट्या सुखदुःखांनी इतके विचलित नको व्हायला. सुख काय किंवा दुःख काय त्याचे अति अवडंबर करू नये. विवेकाने थोडे अलिप्तच राहायला शिकावे. स्वामीजींच्या शब्दांमुळे मला धीर आला आणि मी ज्या गोष्टीला अवाजवी महत्व देत होते ते इतके महत्वपूर्ण नाही हे ऐकून बरं वाटलं, कारण त्याचा माझ्या मनावरील ताण कमी झाला होता. त्यावेळी माया अपार्टमेंटच्या केंद्रात आणि स्वामीजींच्या देवघरात अशा 2 ज्ञानोबांच्या मूर्ती होत्या. त्या ज्ञानोबांना मी कधी कधी अंगावर घालण्यासाठी वस्त्र तयार करून नेत असे, कधी ज्ञानोबांसाठी हार नेत असे. मला वाटे हार वस्त्र जे काय असेल ते स्वामीजींनी ज्ञानोबांना घालावे. वाटे त्यांचा परिपूर्ण प्रेमभाव माझी थोडीशी असलेली सेवा माऊलींच्या पायी रुजू करेल. तरीही ही ताकद माझ्यात कुठे आहे? मी जेव्हा स्वामीजींकडे असे एखादे वस्त्र द्यायची तेव्हा प्रेमाने ते वस्त्र हातात घेत हळुवार शब्दात माऊली माऊली म्हणत माऊलींना वस्त्र घालायचे. हार असला तरी त्याच प्रेमाने घालायचे. फार फार मृदुभावाने हार घालून ते ज्ञानोबांकडे क्षण दोन क्षण प्रेमाने बघत. हा प्रसंग डोळ्यात साठवणे फार आनंददायी वाटे. एक दिवस मी केंद्रातील ज्ञानोबांसाठी एक वस्त्र तयार करून नेले. तेथे सेवा करणारे असत भक्त राधिका ताईला तसे सांगितले होते. नंतर स्वामीजींकडे जाताना बाहेरील ज्ञानोबांचे वस्त्रही मी नेले होते. स्वामींना ते दाखवले तर नेहमीप्रमाणे त्यांनी ज्ञानोबांच्या अंगावर घालण्यास सुरुवात केली. का कोण जाणे माझ्या मनात आले हे वस्त्र केंद्रातील ज्ञानोबांसाठी केले आहे. अपरिपक्व बुद्धीने मी त्यांना म्हणाले हे वस्त्र केंद्रातील ज्ञानोबांसाठी बनवलेले आहे. स्वामीजी थबकले. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्यांना काहीतरी खटकले असावे. नंतर त्यांनी पुन्हा हळुवारपणे ते वस्त्र काढले त्याची घडी केली आणि मला परत दिले. स्वामीजींनी माझे वागणे मनावर घेतले नाही. नंतर मी ध्यानाला म्हणून बाहेर केंद्रात जाऊन बसले. स्वामीजींची ती मुद्रा माझ्या डोळ्यासमोर येत होती. एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला. हे वस्त्र या ज्ञानोबांना घाला की त्या ज्ञानोबांना घाला हे सुचवणारे मी कोण होते? आपण निरपेक्ष भावाने ममत्व रहित एखादी वस्तू सुद्धा स्वामीजींना देऊ शकत नाही तर जगाला तरी काय देणार? असे विचारांचे माझ्या मनात मळक दाटले. परंतु नंतर स्वामीजींची प्रत्यक्षात क्षमा मागण्याचे मात्र राहिले. त्यामुळे हा प्रसंग कायमची रुखरुख ठेवून स्मृतिकक्षात रंगाळत राहतो. एका सोमवारी मी दुपारी ध्यानाला गेले होते. मी ध्यान मंदिराच्या दारात उभे होते. इतक्यात स्वामीजींनी त्यांच्या घराचे दार उघडले. मला बघून म्हणाले थांब आणि आत जाऊन काही हातात वस्तू घेऊन आले. दाराच्या आत सद्भक्त वीणाताई उभी होती. मी दाराच्या बाहेर स्वामीजी आले. त्यांनी एक वस्तू वीणाताईच्या हातात दिली तर दुसरी वस्तू माझ्या हातात दिली. आम्ही दोघींनी हातात बघितले तर ते गणपतीचे छाप असलेले चांदीचे नाणे एका डबीत ठेवलेले असे होते. वीणाताई एकदम संकोचली आणि म्हणू लागली अहो आम्हाला का देता राहू देत. मी म्हणाले हो स्वामीजी राहू दे. स्वामीजी म्हणाले मला कुणी काही देत असतात त्यांचा भाव जपण्यासाठी काही काळ मी वस्तू माझ्याजवळ ठेवतो. मी तरी साठवून काय करणार मग तुम्हाला कोणाला तरी देत असतो. आम्ही दोघींनी गुरुंना नमस्कार करून ते नाणे प्रसाद म्हणून घेतले. स्वामीजी करुणामय नजरेने आमच्याकडे पाहत होते. मला असे वाटले ते नाणे नसून त्या ठिकाणी त्यांची कृपा घनीभूत झाली आहे. ती कृपा आमच्या जीवनावर त्यावेळीही बरसत होती आणि आजही बरसत आहे. श्रीकृष्ण
या डॉक्टर. आपल्याकडे आज डॉक्टर सदानंद देसाई आलेले आहेत पावसून. स्वामी स्वरूपानंद त्यांच्या घरी किती 32-31 साली राहायला गेले म्हणजे जवळपास तसा वर्षांच्या भाषेत म्हटलं तर इथं तुम्ही बसू शकाल त्यांना माईक देता येईल. या बाजूला जर बसलात मला असं वाटतं की त्यांच्या जन्माच्याही आधीपासून स्वरूपानंद त्यांच्या घरात असल्यामुळं स्वरूपानंदांना एक कुटुंबातली व्यक्ती म्हणून पाहणं अशीच त्यांना लहानपणापासून सवय. स्वरूपानंदांचे मित्र बाबा देसाई यांनी स्वरूपानंदांना यांच्या देसाई कुटुंबियांच्या घरी आपल्या स्वतःच्या घरी बोलवलं आणि त्यांची सेवा केली. या बाबांचे मधले बंधू धाकटे तात्या देसाई त्यांचे हे चिरंजीव. त्यांचेही धाकटे बंधू भाऊ देसाई त्यांचे चिरंजीव आपल्याकडे अनेक वेळेला येऊन गेलेले आहेत. जयंत देसाई, विजय देसाई, बाबू देसाई इत्यादी. मी त्यांना अशी खरं म्हणजे आयत्या वेळेला विनंती केली की तुम्ही स्वरूपानंदांच्या एक दोन आठवणी जरी सांगितल्या तरी चालतील. स्वरूपानंदांनी त्यांना शिकवलेलं आहे, त्यांच्या खेळताना इतर भावंडांबद्दल तक्रारी अडचणी त्यांनी स्वरूपानंदांना सांगितलेल्या आहेत. स्वरूपानंदांनी त्यांची भांडणं सोडवलेली आहेत.
मी सर्वांची क्षमा मागतो. मी काही असा फार मोठा नाही की ज्यांनी अध्यात्मात प्रगती केलेली आहे, परंतु ईश्वराच्या कृपेमुळे स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ यांचा जवळचा सहवास मला लाभला हे मी माझं भाग्य समजतो. आम्ही लहान असताना स्वामी खोलीमध्ये असायचे, खोलीतून कधीतरी त्या व्हीलचेअर मधून बाहेर यायचे. 64 साली त्यांना फार मोठ्या प्रमाणात उचकी लागली होती आणि त्यांचं बोलणं समोरच्या दोन फुटावरच्या माणसाला देखील ऐकू येत नसे. ती उचकी आमच्या घरामध्ये 30 फुटावर 50-60 फुटावर असलेल्या घरामध्ये चांगली ऐकू यायची तेवढं मला थोडंसं आठवतं, कारण मी त्यावेळेस 12-13 वर्षाचा होतो. नंतर कधी काही सांगायचं झालं तरी स्वामी न सांगून जायचं स्वरूपानंदांना, आम्ही त्यांना स्वामी अप्पा असंच म्हणत असो, त्यांना सांगून जायचं. हा आमच्याकडे सहजपणे प्रगत लागला होता. त्यांना कधी विचारल्याशिवाय काही करायचं नाही. मी पुण्यामध्ये शाळेमध्ये असताना पुण्यात शिकायला होतो, तर पुण्यातला निघताना त्यावेळेस काही रात्रणी नव्हत्या, मग रत्नागिरीत येऊन नुसती करायची आणि सकाळच्या वेळी पुण्याला यायचं. मग साधारणतः सोमवारी जी आई असली की शनिवारी नाईला जाऊन मी निघायला लागायचं. तर स्वामींकडे जायचं की विचारायचं होतं कधी जाणार पुण्याला. तर शनिवारी 7 तारखेला म्हणायचं असं म्हणायचं. त्या दिवशी शनिवार असायचं. ते कधीही निगेटिव्ह बोलत नसत, नकारात्मक बोलत नसत, आणि सांगताना सहजपणे सांगायचं. कॅलेंडरकडे बघायचे, शनिवार आहे, आपण समजायचं की त्या दिवशी जायचं नाही, आदल्या दिवशी जायचं किंवा एक शाळेचा दिवस बुडायला तरी चालेल. तो त्यांच्या बोलण्यामध्येच लक्षात येतं की ते करू नये आपण त्या दिवशी. आणि जर त्यांना ते योग्य वाटलं तर कॅलेंडरकडे बघायचे, शनिवार ठीक आहे, काही बोलायचं नाही त्याच्या पुढे. हे एक वैशिष्ट्यपूर्ण होतं की कधीही नकारात्मक बोललेले नाहीत आणि कधीही हे केलेलं नाही, अशी आज्ञा केलेली नाही त्यांनी, सूचनात्मक सगळ्या गोष्टी सांगायचे. मला फार वाईट वाटत की लहानपणी शाळेत असताना आत्ताच्या सारखी काही परिस्थिती नव्हती की मुलं दुकानात जातात नाही, पुस्तकं घेऊन येतात किंवा शाळेतून मिळतात. वडिलांना यादी द्यायची, ते रत्नागिरीत सकाळी जायचे ते रात्री 8 वाजता यायचे, तेवढ्या वेळेत त्यांना जमतील ते पुस्तकं आणायचे. तर स्वामी शाळा सुरू व्हायच्या आधीच विचारून ठेवायचे, पुस्तकं कधी येणार आहेत, आली की मला दाखव. आणि रात्री 8-8:30 वडिलांनी पुस्तकं आणली की खोलीचं दार बंद असायचं. मग पुस्तकं कधी मुलांना उत्सुकता असते ना की उघडून बघायची, तशी आम्हाला उघडून बघायची असते. पण आप्पांनी सांगितलं ना आपण तशीच पुस्तकं गठ्ठा ठेवून येत, सकाळी आपली अंघोळ झाली त्यांची अंघोळ, त्यांचे दार उघडलं विशिष्ट वेळेतच दार उघडत असे, कारण त्यांना बाकीच्या गोष्टीचा त्रास होत असे. म्हणजे खरं म्हणजे असं आम्हाला वाटायचं की त्यांना पंपाच्या आवाजाचा त्रास होतो, रेडिओच्या आवाजाचा, परंतु ते लौकिक अर्थाने दूर राहत असत आणि त्याची ती साधना वाढवत असत. ते आत्ताच थोडं थोडं कळायला लागले. मग ती नेऊन तो गठ्ठा नेऊन ठेवायचा की ते पुस्तकं ठेवून नेत, नंतर उद्या घेऊन जा दुपारी सांगायचे. दुपारी गेलं की व्यवस्थित कव्हर्स घातलेली पुस्तकं आम्हाला मिळायची. तेव्हा असं वाटायचं आप्पांनी कव्हर घालून दिली. पण आता लक्षात येईल ना की त्यांचा तो सात्विक स्पर्श त्या पुस्तकांना झाल्यावर ती पुस्तकं राहत नसत, ते ग्रंथ होत आणि ते ग्रंथ आम्हाला वाचायला मिळायचे हे आता थोडं थोडं कळू लागेल. तसंच मी स्वामी माधवनाथांची पण एक आठवण सांगतो की मी शाळेत भाव स्कूलला शिकायला होतो, पेरुवेटला राहायचो आणि महाराष्ट्र मंडळात संध्याकाळी जायचो. माझ्या बहिणीकडे राहत असल्यामुळे बहीण सांगायची जा लवकर खेळायला जा ग्राउंडवर. मला ते ग्राउंडवर त्या माती उतरायची मुलं, कारण आम्ही कोकणात राहिलेले मातीशी संबंध होताच पण गर्दी माहिती नव्हती. त्यामुळे मग मी त्या गर्दीत जायचो नाही, खूप मुलं असायची. मग काय करायचं, कोपऱ्या बेटुकला चोर होत तिथे जाऊन बसून राहायचं आणि स्वामी माधवनाथांची गप्पा मारायच्या. ते सहजपणे काही ना काहीतरी सांगून जात, त्यावेळेस सगळं डोक्यावरून जात. परंतु असाही सहज मला मिळाला होता हे माझं भाग्य समजतो. आता हळूहळू थोडं थोडं कळू लागलंय साधना म्हणजे काय हे कळू लागलंय आणि आपल्याला काय आपल्या जीवनाचं रस साध्य काय आहे हे कळू लागल्यावर आता त्या या सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. स्वामींनी कटिंगची गोष्ट सांगितली तर धर्मा हल्ली धर्माचरण हे कोणी काळत वाळत नाही आणि मुलांना सांगितलं तर आंघोळ झाली की देवाला नमस्कार कर, मोठ्या माणसांना नमस्कार कर, तर का करायचा म्हणून विचार. कारण का आपल्या पूर्वीच्या म्हणजे दोष त्यांचा नाही की त्यावेळेस धर्माचा जबरदस्त पगडा होता, त्यामुळे धर्माप्रमाणे गोष्ट हे करायला सांगितलं म्हणजे सांगायचं. एकदा असं झालं की दर रविवार म्हणजे महिन्यातून एका रविवारी नव्याकडे जायचं आणि कटिंग करून घ्यायची. हल्लीचे काय पार्लर का प्रकार नव्हता, त्यामुळे जुन्या याच्यातले खेडेगावातले नावे त्याचे डोकं धरायचे आणि केस कापायचे जोरात. ते काय मला आवडायचं. स्वामींकडे जर सोमवारी येणार नावी त्याची सुट्टी असल्यामुळे शांतपणे यायचं आणि त्यांची दाढी करून द्यायचं. मी स्वामी पंगडे गेलो, पण तुमचा गजाज येतो तो माझे केस कापेल का, म्हणले चालेल. मी हाक मारतो मग मी रविवारचा दिवस टाळला, वडिलांना काहीतरी सांगून नाही जरा काम आहे नंतर जातो. आणि सोमवारी सकाळी बरोबर हाक आली, अप्पांनी बोलवलं म्हटल्यावर कोणाचंही काही चालत नसे. मी गेलो म्हणले बस गजा तुझे केस कापतोय आणि शांतपणे व्यवस्थित कापले, त्यांनी काहीतरी सूचना दिली होती त्याला. आणि मी आलो घरी, अरे हे काय आता कुठं आज कुठं केस कापलं, स्वामींनी हाक म्हणली, स्वामींनी सांगितलं म्हणून मी केलं. शाळेत गेलो मग काही वडील बोलले नाही, शाळेत गेलो अरे सोमवार केस कापायचे नसतात, स्वामींनी सांगितले कापले. संध्याकाळी आलो शाळेतून, स्वामींना गेलो खोलीत, स्वामींना विचारलं की असं असं लोक म्हणतात. बरोबर म्हणले, लोकांचा थोडासा गैरसमज असतो. तसं तुम्हालाही सांगतो की स्वामींनी सांगितलं ते वाक्य धर्मशास्त्रानुसार म्हणजे धर्माचं किती आचरण ते पाहत असत थोडक्यात सांगून. ते म्हणले धर्मशास्त्रानुसार ज्याला ज्येष्ठ पुत्र आहे त्याने केस सोमवारी कापू नयेत, पण हे सगळेच रीत झाली की सोमवारी केस कापायचे नाही. आणि मग त्यांनी विनोद केला की म्हणे तुझा माझा काहीच प्रश्न नाही, ज्येष्ठ पुत्र मी शाळेत सहजपणे सांगून गेले होते. मी फार बोललो स्वामीचा वेळ घेतला, पण असेच मला स्वरूपानंद माधवनाथ आणि मकरंदनाथ बुद्धी देऊन आणि माझं काहीतरी सार्थक जीवन हो ती ईश्वरचरित्र प्रार्थना करून आपल्या वेळेस.
हरी हरी। स्वामीजी त्यांना म्हणाले की तू ज्येष्ठ पुत्र नाहीस त्यामुळे तुझा प्रश्न नाही आणि मी लग्नच केलेलं नाही त्यामुळे माझाही प्रश्न नाही। अशा प्रकारे लहान मुलांबरोबर किती प्रेमानी आणि किती आनंदानी ते कालक्रमण करत होते, त्यांचा बोध टिकून ते सर्वांशी अगदी मिळून मिसळून असे राहत असत। एक इथं प्रश्न आहे, येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्ति तो विधिपूर्वकम्। सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवाची पूजा करतात पण अज्ञानाने तेही माझीच पूजा करत असतात, पण ते इतर देवांना पूजतात म्हणून घसरतात असे भगवंतांनी म्हटले आहे। काही लोक खंडोबा भैरोबा ज्योतिबा इंद्र वगैरेंची पूजा करतात, हे इतर देव होतात का? पुन्हा असेही म्हटले आहे की अनन्य प्रेम भक्तीने मज परमेश्वराला निष्काम भावनेने भजतात, मी त्यांचा योगक्षेम करतो। मग प्रश्न असा पडतो, परमेश्वर म्हणजे कोण? खंडोबा भैरोबा ज्योतिबा हे परमेश्वर आहेत ना, यांची पूजा करणे योग्य आहे ना, इतर देव म्हणजे कोणते देव हे सांगावे। भगवद्गीता सांगितली गेली तो काळ हा वेदोक्त काळाच्या नंतरचा काळ होता। त्या काळामध्ये विशेष करून वेदोक्त काळामध्ये चंद्र सूर्य अग्नी वरुण अरुण अशा प्रकारचे विविध देव होते। देव म्हणून त्यांची उपासना केली जात असे असा हा काळ होता। याला भगवंतांनी अन्य देवता असं म्हटलेलं आहे। स्वतः भगवंतांच्या जीवनामध्ये देखील इंद्राची पूजा जी केली जात असे आपल्याला ती गोष्ट माहीत आहे। तर ती गोकुळवासियांना भगवंतांनी यापुढे इंद्राची पूजा करण्याचं काही कारण नाही असं सांगितलं आणि इंद्राचा कोप वगैरे झाला, ती भयंकर वृष्टी झाली, त्यांनी गोवर्धन उचलला, अशा प्रकारची एक गोष्ट आहे। अन्य देवता आणि मुख्य देवता असा देवतांमध्ये फरक आहे आणि भगवद्गीतेमध्ये हा फरक स्पष्ट सांगितलेला आहे। अन्य देवतांचं जे भजन आहे, श्रद्धापूर्वक भजन आहे, ते देखील तत्वतः अंततः माझंच भजन आहे, पण माझ्या भावाने ते केलं जात नाही असं भगवंत म्हणतात। आपण इंद्राची पूजा करत असताना विष्णूची अथवा परमात्म्याची पूजा करतो आहोत या भावने मी पूजा केली जात नाही, तेही भजन खरं म्हणजे माझ्यापर्यंतच येऊन पोचत, पण जी मंडळी तशा प्रकारचं भजन करतात पूजन करतात त्यांच्या पक्षी मात्र ते त्या देवतांनाच फक्त पूजत असतात, मला नाही, त्यांच्या पक्षी। असं असल्यामुळं अंतिम शुद्ध परमार्थाच्या दृष्टीने ते घसरतात किंवा ते खाली येतात असं भगवंतांनी म्हटलेलं आहे। खंडोबा भैरोबा ज्योतिबा इंद्र वगैरेंची असं जे म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये खंडोबा भैरोबा ज्योतिबा ही जी दैवत आहेत ही दैवत देखील प्रत्येक गावामध्ये तसं भैरोबा अथवा खंडोबा अथवा म्हसोबा अशा प्रकारची दैवत असतात। आपल्या इथं परंपरेने निर्माण झालेल्या अनेक ज्ञाती किंवा याती यांच्यामध्ये अशी दैवत रूढ झालेली आहेत आणि ही दैवत उदाहरणार्थ भैरोबा हा शंकराचाच अवतार समजला जातो. ज्योतिबा हा विष्णूचा अवतार समजला जातो. पण इतक्या खोलात न जाता वेदोक्त काळामध्ये ज्या देवता म्हणून समजल्या जात होत्या तर ते अन्य देव असं भगवंतांना म्हणायचं आहे. आणि मूळ परमात्म्याला भजतो आहे अशी भावना सोडून त्या देवांचं स्वतंत्र पूजन जे करू इच्छितात आणि करतात आणि त्यांच्याकडून फळ मिळवू इच्छितात त्याबद्दल भगवंतांनी सांगितलेलं आहे. अशा भक्तीने त्यांना फळही मिळतं, ते फळ देणारा देखील मीच असतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. मात्र यांना असं वाटत राहतं की ते फळ हे त्या त्या देवतांनी दिलं. मात्र अनन्य प्रेम भक्तीनी जे मला परमेश्वराला निष्काम भावनेने भजतात ते माझ्याशी एकरूप होतात एवढंच नव्हे तर त्यांचा योगक्षेम मी सांभाळतो. योगक्षेम याचा अर्थ माझी तर अशी कल्पना आहे की जेवणखाण अशा अर्थाने योगक्षेम हा अर्थ फार गृहित धरला जातो. योग याचा अर्थ देहधारी व्यक्तीनी अबोध असणाऱ्या देहधारी भक्तीनी देहधारी व्यक्तीनी ज्याच्या योगानी निर्गुण परमात्मा प्राप्त होतो त्याला योग असं म्हणतात. हा योग मी सांभाळतो अशा भक्ताचा, मी त्याला माझ्याकडे घेऊन येतो, मी त्याला बोध देतो असं भगवंतांना म्हणायचं आहे. आणि क्षेम याचा अर्थ दिलेला जो बोध आहे तो बोध राखण्याचं काम देखील मीच करतो. योगक्षेम म्हणजे त्याला बोध देणं आणि दिलेला बोध जीवनभर राखणं हे काम करणारा मीच असतो असं म्हटलेलं आहे. एलआयसीनी ते योगक्षेमम वहामिहम केल्यामुळे आपल्याला आपली चिंता, आपल्या भोजनाची चिंता, आपल्या नंतर आपल्या मुलाबाळांच्या भोजनाची चिंता, योगक्षेमम वहामिहम म्हणजे एलआयसी असं आपल्या डोक्यात बसलेलं आहे. तर तशा रीतीने अप्राप्त वस्तू प्राप्त होणं हा योग, आणि हा योग त्यांच्या बाबत देणारा मी असतो असं भगवंत म्हणतात. आणि दिलेली वस्तू सांभाळणं अशा प्रकारचा आलेला योग हा त्यांच्या जीवनात राखून ठेवणं हेही मी करतो असं भगवंत म्हणतात. प्रश्न असा पडतो की परमेश्वर म्हणजे कोण? खंडोबा, भैरोबा, ज्योतिबा हे परमेश्वर आहेत का? यांची पूजा करणे योग्य आहेत का? तसं खंडोबा, भैरोबा, ज्योतिबा हे देवच आहेत. अश्रद्धेने बोलण्यासारखं इथं काहीही नाही. कित्येकांची कुलदैवत जेजुरीचा खंडोबा अशा प्रकारेही असतात, हे काही देव नाहीत असं कसं म्हणता येईल? फक्त ते परमात्मा आहेत या भावनेनी त्यांना जर भजलं तसंही पाहायचं झालं तर देव ही जी संकल्पना आहे ही अत्यंत अमूर्त अशीच आहे. अव्यक्त अचिंत्य समर्थांनी म्हटलं की देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, मुख्य देव हा निर्गुणच आहे. अशा निर्गुणाकडे घेऊन जाणारा असा जो मार्ग तो प्रतिमा देवामधून देखील जातो, प्रतिमेची पूजा करून देखील त्या मार्गापर्यंत जाता येतं. सगुणाचे नि आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. असा हा जो सगुणाचा आधार आहे, प्रतीकाचा आधार आहे, तो आधार आहे हे लक्षात घ्यावं. त्यामुळे तो देव नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्या आधाराच्या योगानी मुख्य देवाला जाऊन प्राप्त होणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. तसा देव ही आपली कल्पनाच आहे. गुजरात मध्ये जर गेलात तर सीतामाईंना गुजराती पद्धतीची साडी नेसवलेली दिसेल. रामचंद्र देखील तामिळनाडू पासून, केरळापासून ते काश्मीर पर्यंत थोडा थोडा बदलता पोशाख देखील तुम्हाला दिसेल. प्रतिमा देव अथवा मूर्ती देव हे जे आहेत तशा त्या आपल्या कल्पनाच आहेत. पण राम हा परमात्मा अशा भावनेने रामाकडे पाहणं, राम हा आत्माराम अशा भावनेनी रामाकडे पाहणं म्हणून परमात्माच मी आहे अशा भावनेनी रामाची उपासना करणं हा त्याचा मतितार्थ आहे. जर तो चुकला तर मग अभिनिवेश निर्माण होतो. तसंच एक देव आणि दुसरा देव याच्यामध्ये कोणती स्पर्धा नसते. हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ असा कोणता प्रकार नसतो. मी अशी एक गोष्ट ऐकली की एक विष्णू भक्त विष्णूची पूजा केल्याखेरीज अन्न ग्रहण करायचं नाही अशा अशा प्रकारचं व्रत धारण केलेला व्यापारी खरा, पण व्यापार कामानिमित्त एकदा दुसऱ्या गावी गेला आणि तिथं कुठेही त्याला विष्णूचं मंदिर आढळलं नाही. विष्णूचं दर्शन घेतल्याशिवाय जेवण करायचं नाही, भोजन करायचं नाही असं शिरस्त असल्यामुळे भोजन करणं त्याला अप्रशस्त वाटायला लागलं. अशा परिस्थितीत त्याला कोणीतरी सुचवलं की दत्ताचं मात्र एक मंदिर आहे, तर दत्ताच्या मंदिरामध्ये तो गेला आणि तिथं विष्णूचं पूजन करताना शंकराच्या डोळ्यावर आणि ब्रह्माच्या डोळ्यावर पट्टी बांधली, कारण आपण जे निरंजन वगैरे ओवाळू तर ते यांना कुठं नको दिसायला. शंकराच्या आणि ब्रह्मदेवाच्या नाकात बोळे घातले तात्पुरते, आपण जो उद्धत्ती दाखवू त्याचा सुवास इतरांना नको यायला. अशा अशा प्रकारचा भाबडेपणा मूर्खपणात जमा होईल असा भाबडेपणा अज्ञानामुळे घडत राहतो. राम कृष्ण शिव दत्त हे सगळे मूळ एका परमात्म्यापासून आलेले आहेत आणि खंडोबा म्हसोबा हे देखील परमात्म्यापासून आलेले आहेत. अशा भावनेनी गाय देखील परमात्म्यापासून आलेली आहे आणि आपण देखील परमात्म्यापासून आलेले आहोत. मूर्ती पूजेचं जे तात्पर्य आहे ते तात्पर्य सर्वाभूती भगवत भाव इतकं व्यापक होणं गरजेचं आहे. नव्या अध्यायातलं हे श्लोक आहे, प्रश्न विचारलेला आहे तो, त्याच्यामध्येच भगवंत म्हणतात की अवजानंती माम मूढा मानुषीं तनुमाश्रितम परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम मी सर्व भूतांमध्ये महान ईश्वर असणारा वस्तुत पण माझा परम भाव न जाणल्यामुळं माझ्या मानुषी रूपामध्ये माझी अवगणना अवहेलना नेहमीच होत राहते. तसंही पाहायचं झालं तर श्रीकृष्णांचा जन्म जेव्हा तेव्हा श्रीकृष्णांची अवगणना हा एवढाच विषय नाहीये, तर मानवी स्वरूपात असणाऱ्या परमात्म्याची तत्वत आपल्या सर्वांच्या अंतर्यामी तोच भरून राहिलेला आहे. असं असताना एका व्यक्तीनी दुसऱ्या व्यक्तीचा केलेला अपमान अथवा चेष्टा कुचेष्टा अथवा अवगणना ही परमात्म्याचीच तत्वत अवगणना आहे अशा प्रकारचा बोध खरं म्हणजे भगवंतांना द्यायचा आहे. त्यामुळे इतर देव आहेत हे देव देखील मुख्य परमात्म्यापासून आलेले आहेत असं समजून आपण पूजा करावी. एको देवो केशवो वा शिवो वा केशव असो शिव असो देव हा एकच आहे अशा भावनेनी जो भसतो तो मलाच येऊन प्राप्त होतो. इथं भावनेचा प्रश्न आहे, देवांच्या खरा खोटेपणाचा प्रश्न नाहीये. देव आपल्या जागेवर आहेत, आपल्या भावनेचा प्रश्न आहे. आपण जर सच्ची भावना धरली, आपण जर शास्त्रांना जी मान्य आहे अशी भावना धरली, आपण संतांनी शिकवलेली भावना धरली तर आपण परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. कितीतरी समज गैरसमज देव या संकल्पनेबद्दल आहेत. जसं देव रागावला, कित्येकांच्या घरी कधीतरी एखादा अपघात झाल्यासारखा मृत्यू होतो तर त्याचा संबंध देवाशी जोडून मग कधीतरी गणेशोत्सव बंद आमच्याकडे नाही, याचं कारण पूर्वी कधीतरी मृत्यू झाला. मृत्यू हा कोणत्या ना कोणत्या तरी दिवशी होणारच असतो, तो नेमका त्या दिवशी झाला म्हणून गणेशोत्सवच आम्ही करत नाही, गणपतीच बसवत नाही. अशा अशा प्रकारच्या भाबड्या कल्पना देखील खूप आहेत. तसं देव रागावतो ही एक कल्पना आहे आणि अनेक ज्योतिषी देखील ही कल्पना व्यवस्थित पसरवतात. तुम्ही तुमच्या कुलदेवतेचं केलं नाही, आपण तर अडचणीतच असतो. आपल्या अडचणीला कदाचित आपले गुण दुर्गुण अवगुण आपले निर्णय त्याचा बरे वाईटपणा अशा अनेक गोष्टी कारणीभूत होतात. अचूक यत्न करवेना म्हणून मी केले ते सजेना असं समर्थ म्हणतात. पण असं असताना आपल्यासारखीच एखादी व्यक्ती आपल्याला धडधडीत सांगून टाकते की तुमची कुलदेवता नाराज आहे, तुम्ही तिच्यावर तिच्या संबंधी काहीतरी करा. आणि आपल्याला खरंच मग भीती वाटायला लागते की कुलदेवता ही अशी वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या नाराज म्हणजे काय, आपल्याला मग काही गत्यंतरच नाही अशी भावना होऊ शकते. साडेसाती चालू असते अशा मंडळींच्या बाबत शनी हाही एक असाच भयंकर ग्रह. इथं शनीच्या पारापाशी किंवा कुठेही शनीच्या ती रुईची पानं तेल वगैरे घेऊन गंभीर आणि भकास भीती वाटलेल्या चेहऱ्याने उभे असलेले लोक आपण जेव्हा पाहतो की याला एवढं तेल दिलं, थोडा शेंदूर दिला म्हणजे हा आपल्यावर प्रसन्न होईल, अशा प्रकारची भीती दाखवणं हे धर्माचं काम नसलं पाहिजे. धर्म हा अभय देण्यासाठी आहे, परमार्थ हा अभय देण्यासाठी आहे. कुठे उपनिषद तुम्हाला म्हणतात अमृतस्य पुत्राः, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. आणि कुठे आपण बाळगत असलेली भीती कल्पना देव हा देव श्रेष्ठ की तो देव श्रेष्ठ, हा संप्रदाय श्रेष्ठ की तो संप्रदाय श्रेष्ठ, अशा गोष्टींमध्ये आपण रमतो. त्यामुळे इतर देव म्हणजे परमात्मा त्यांच्यामध्ये आहे असं विसरून त्यांची स्वतंत्र शक्ती आहे असं मानून ज्या ज्या देवांची पूजा केली जाते तर ते सर्व इतर देव. एवढेच नव्हे तर देवांच्या सारखं पितरांना देखील महत्व कित्येकांच्या ठिकाणी असतंच. कित्येकांच्या माझा त्याला आक्षेप नाहीये, कित्येकांच्या ती तसं जर म्हटलं गेलं तर कृतज्ञतेची परिसीमा आहे. आपल्या देव्हाऱ्यात देखील कोणाकोणाचा दिसतं आपल्या वडिलांचा अथवा आजोबांचा फोटो त्याला गंध लावून पूजा करताना दिसतात. हा भाव तितका वाईट आहे असं नाही, पण पितर आपलं नुकसान करतात अशा प्रकारचा भाव मात्र वाईट आहे. पितरांची अवकृपा होईल हा भाव मात्र बरोबर नाहीये. अशा प्रकारची मानसिक दुखणी निष्कारण ओढून घेणं आणि त्याच्यातून सुटकेचा मग उपाय शोधणं अशा प्रकारच्या कर्मकांडामध्ये जे अडकवलं जातं तर ते मात्र धर्माच्या नावाखाली अत्यंत गैर आहे. धर्म हा अत्यंत आश्वासक असला पाहिजे. बघा ना, स्वामी स्वरूपानंदांनी पुण्यपत्तनी श्री सद्गुरूंनी पथदर्शी होऊन ओम तत्वम सोहम सहा श्रुतीची दाखविली मज कुण. धर्म आणि त्या धर्माचं शेवटचं टोक म्हणजे अध्यात्म जर काही सांगत असेल तर ते परमात्म तत्वच तू आहेस असा उपदेश केला जातो. म्हणजे तुला परमात्मे एवढी महत्ता आहे असं मूळ शास्त्र जेव्हा सांगतं ते कुठं आणि मी कोणाकडून तरी सतत दंडित होणारा आहे अशा प्रकारचा अपराधी भाव घेऊन जगात वावरणं कुठं असं असल्यामुळं देव आणि देवांची केलेली पूजा देखील पर्यायाने मलाच मिळते असं भगवंत म्हणतात. कारण माझ्याखेरीज खरोखरच इथं कोणी नाहीये, अन्य देव नावाचा कोणी नाहीच आहे. तरी देखील आपण अन्य देवतांना भजत असतो आणि मला विसरतात असं असल्यामुळं त्यांना मिळणारं फळ देखील तत्वत मीच देत असतानाही ते या देवतांकडून मिळालं असं समजतात. जेव्हा फळ मिळालं असं समजतात तेव्हा कोफी मिळणार अशा प्रकारचं अज्ञान आणि अज्ञानाची भूमिका सुरू होते. त्याच्यावर भगवंतांनी नव्या अध्यायात केलेले हे आघात आहेत असं समजा. अभंग कोण बरं म्हणेल, म्हण अभिजित एक अभंग म्हण.
गुरुवाक्ये चित रमावे चैतन्य समरस भावे गुरु सेवा व्रत हे धरिले सर्वस्व त्यातवे चियले मन प्राण ओतुनी उरले त्या शुद्ध स्वरूपी रहावे चैतन्य समरस भावे गुरुवाक्ये चित रमावे चैतन्य समरस भावे तत्त्वमसी सोहं ध्यावे चिद्गगने साक्षी असावे शून्यते स ओलांडावे निजरूपी ब्रह्म उरावे चैतन्य समरस भावे गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्य समरस भावे नित संग रहितता भावी निज कर्मी बुद्धि रमावी फल त्यागी बुद्धि युक्ति जमावी निष्कर्म्य आत्म सुख ल्यावे चैतन्य समरस भावे गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्य समरस भावे श्रद्धे में जीवन फुलते प्रज्ञेस सारकते जीव शिवा ऐक्यते उरते मकरंदाते चि पहावे चैतन्य समरस भावे गुरुवाक्ये चित्त रमावे चैतन्य समरस भावे चैतन्य समरस भावे चैतन्य समरस भावे
एक मुंबईहून आलेलं पत्र आणि त्याच्यातले प्रश्न मी तर काही पत्र लिहून उत्तर पाठवणार नाही हे निश्चित आहे. काही प्रश्न वाचलेले होते. आपल्या नाना पाकणीकरांचे हे मित्र आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. थोडेसे तर्कट असे प्रश्नही त्याच्यामध्ये आहेत. आपल्याला आठवत असेल काही दिवसांपूर्वी एका सत्संगात याच्यातले थोडेसे प्रश्न घेतलेले होते. निवृत्तीनाथांचा हरिपाठ व्यासाधिक भले राम नामा पाठी नित्यता वैकुंठी तया घर कृष्ण लीला भरभरून सांगणाऱ्या व्यासमुनींनी राम नामाचा आश्रय घेतला हे पटत नाही असं म्हणतात. चैतन्य चरित्रात चैतन्य महाप्रभूजींनी मुरारी या रामोपासक शिष्याला कृष्णाश्रय घेण्यास उपदेशिले कारण रामलीलेपेक्षा कृष्णलीला अधिक रसदार आहे असा उल्लेख आहे. माऊली तर कृष्णावतार आहे. तेव्हा हरिपाठात निवृत्तीनाथ निवृत्ती साचार राम नामी दृढ अवघ्याची गूढ उगविले तसेच 20 वेळा रामनामाचा उल्लेख निवृत्तीदासांच्या हरिपाठात आलेला आहे, यामागे रहस्य गूढ काय आहे? खरं उत्तर देण्याचा याचा वाटतोय हा प्रश्न तुम्हाला. हेच कृष्ण वेगळा, राम वेगळा, शिव वेगळा, दत्त वेगळा, एकमेकांचा काही संबंध नाही. जसं जसं निवृत्तीनाथांनी राम कोणी म्हणा म्हणणं म्हणजे अपराधच केला असं कसं म्हणाले ते, अशा प्रकारचा प्रश्न. परमार्थामध्ये असेही प्रश्न लोकांना पडतात एवढं तुम्हाला एक कानावर असावं म्हणून वाचलं. इतर मान्यवरांप्रमाणे मी पण ज्ञानेश्वरी ओवी अध्याय 16:253 थोर विषय सुभगे अंगी अंग साने चुकीची मानून थोर विष भुजंगी अंग साने ही शुद्ध मानित होतो. परंतु भागवत वाचताना श्लोक 12:3-34 केवढा अभ्यास असतो. रस्व काया महाहारा भूर्य पत्या गतरिह्या शश्वत कटुक भाषिष्य चौर्यम मायोरु साहसाहा. याचा अर्थ असा की स्त्रिया आकारानी लहान, भूक त्यांची जास्त, संतान अधिक, कुलमर्यादा लाजलज्जा सोडतात, कटु बोलणे, चोरी कपट यामध्ये निपुण, असा भागवतामध्ये या श्लोकाचा अर्थ. तेव्हा माऊलींनी फक्त विषय वर्णीला बाकीचे दुर्गुण घेतले नाहीत. म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांनी थोर विषय सुभगे अंगी अंगसाने, जरी अंग काठी लहानशी वाटली तरी अतिशय विषयाने ती प्रेरित असते असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. तर त्याच्यावर त्यांनी इतके अवगुण स्त्रियांच्या ठिकाणी असताना ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त स्त्रियांच्या विषयाबद्दल सांगितलं, बाकीच्या दुर्गुणांबद्दल का नाही सांगितलं असा प्रश्न विचारलाय. वाचण्याचेही खरं येथे नाहीत हे प्रश्न. पण नियमित श्रवण जर नसेल आणि योग्य व्यक्तीकडून जर ऐकत नसेल तर केवळ वाचन कसं कामाला येत नाही, माणूस कुठूनच कुठे जाऊ शकत नाही. तसं ते मेरी गो राऊंड असतं ना जत्रेत, आपण जिथं चढतो पुष्कळ 10-20 फेऱ्या मारल्यानंतर जिथं चढतो तिथंच उतरतो, तशी वाचनानी परिस्थिती होते. वाचनानी फार भलं होतं असं नाही, कारण अनेक प्रकारच्या शंका आणि त्याच्या निरसनाकरता कोणीच नाही. बरं, यांचं वय देखील 80 पुढे आहे बरं का. आता या वयामध्ये अशा प्रकारच्या शंका, याचं कारण वाचन सगळं सात्विक झालेलं आहे पण नेमकं वाचन वाचनाचा अर्थ समजला नाही आणि कोणी सांगितला नाही अशी अडचण आहे, म्हणून तर प्रश्न विचारलेत. एक 5 आपण नाम घेऊया. डोळे मिटलेले आहेत सगळ्यांचे. चिदाकाशामध्ये लक्ष, मस्तकाच्या पोकळीमध्ये लक्ष आणि निर्विचार, विचार उठू देऊ नका. चिदाकाशाचं अवलोकन करतच नाम घ्यायचं आहे आणि नामानंतर क्षणभर शांतीचा स्पर्श अनुभवायचा आहे, मग पुढचं नाम. ओ राम कृष्ण हरी। ॐ राम कृष्ण हरि। हरी 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 ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी जी स्वामी जी राम राम राम। बोला पुंडली कवरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर संत हरि हरि हरि।